的两岸的动力脉，人民一个一个一个不靠自己马路个一个可以比赛和比赛一个玩一个东西，很重要的存在下而且呢不管怎么清楚的你怎么了背后如果你什么时候不能安德亚米阿什纳拉从家庭家庭阿什纳拉修修理好比拉达是在大家的能力来的हे मला जेव्हा समजेल तेव्हा मी तुम्हाला विश्वरूपात पाहिजे तुम्ही तसेच आहात माझ्या दृष्टीचा तो म्हणणं आहे तुमच्यामध्ये काही फरक पडलेला नाहीये मला समजले ही गोष्ट आहे असं अर्जुनाला समजलं अर्जुनाला समजल्यामुळे अर्जुन क्षमा याचना करायला लागला जेव्हा कोणाच्याही अंतर्यामी तुम्ही डोकावाल आणि तुमच्या लक्षात येईल की विराट रूप परमात्मा स्वरूप ज्याला आधीही नाही आणि अंतही नाही अशाने हा बनलेला आहे अशा ज्ञानदृष्टीने जर तुम्ही कोणाला पाहाल तर तुम्ही कोणाचा अपमान करणार नाही तुम्ही कोणाचा अपमान करणार नाही तुम्ही दुसऱ्यासमोर आपण मानायला योग्य आहोत असं कधीही समजणार नाही आपण जे असं समजतो की मी श्रेष्ठ आहे आपण जे समजतो मी तुलनेने विद्वान आहे मी तुलनेने गुरु आहे मी तुलनेने पूजनीय आहे हा माझ्या अज्ञानाचा भाग आहे वस्तुतः नदी वावरे तो अणु रेणु काही रिता ठावया राघवे वीण नाही अशी वस्तुस्थिती आहे तुमच्या प्रकृतीशी माझा संबंध नसायला पाहिजे तुमच्या आत असणाऱ्या तत्वाकडे मी पाहायला पाहिजे पण माझं पाहणं कसं नाही असं असल्यामुळे मी तुम्हाला कमी देतो आणि ज्या क्षणाला माझी दृष्टी बदलेल त्या क्षणाला मी त्याच तुमच्यामध्ये महत्त्व पाहायला सुरुवात करेन त्याच क्षणाला मला तुम्ही काही वेगळे दिसायला लागाल परमात्मा स्वरूप दिसायला लागाल एरवी तुमच्या समोर तुमचा तोच मुलगा आहे पण त्या मुलाकडे आता तुम्ही मूळ दृष्टीने जर पाहायला लागलात तर त्याचा अपमान करू शकणार नाही तुमची तीच पत्नी आहे पण त्या पत्नीकडं ती विराटाशी कलाकार आहे अशा ज्ञान दृष्टी कारण ती ज्ञानदृष्टी तुमच्या ठिकाणी असली पाहिजे जर तुम्ही पत्नीकडे पाहाल तर तुम्ही पत्नीची देखील क्षमा मागितल्या खेरीज राहणार नाही तुम्ही पतीची देखील क्षमा मागितल्या खेरीज राहणार नाही तुम्ही शेजारा पाजाऱ्यांची मुलांची देखील क्षमा मागितल्या खेरीज राहणार नाही माझी दृष्टी चुकीची होती त्या दृष्टी खातर मी तुला काय समजलो आणि तू काय होतास असं तुम्ही म्हणायला ते त्या व्यक्तीला समजणार नाही भगवंतांना समजत नाही याच कारण भगवंत त्या विराट रूपाशी सदाकार आहे म्हणून हा विश्वरूपाचा जसा महिमा आहे तसा अर्जुनाच्या दृष्टीचाही महिमा आहे म्हणून अर्जुन सर्वत्र त्यांना नमस्कार करायला अरे तुला पाठ नाही तुला पोट नाही तू कुठं आहेस ते कळत नाही माझ्या समोर आहेस अशा भावाने मी तुला नमस्कार करतो पण माझ्या पाठीमध्येही तूच आहेस असं अर्जुन म्हणायला लागला अर्जुन म्हणायला लागला की तू या चराचराचा पिता आहेस सगळं चर आणि अचर विश्व तुझ्यातून निर्माण झालेलं आहे या सर्व चराचराला तूच पूज्य आहेस तूच गुरूंचाही गुरु आहेस सर्वात श्रेष्ठ गुरु तूच आहेस गोष्ट अशी आहे की या ठिकाणी अर्जुन ज्याला म्हणतो आहे त्याला आत्मभान आहे आणि अर्जुनाच्याही दृष्टीमध्ये ज्ञान आहे न त्वत समाह तुझ्यासारखा कोणीही नाही समान मानस कोणीही नाही. नत्व समहा असती अभ्यंका कुतोन्य मग तुझ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असेल? कारण इथे श्रेष्ठ कनिष्ठ नाहीये, तर ज्ञान दृष्टी उघडली तर त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असं काही असायची शक्यता नाही. ते तुमच्या दृष्टीने तुम्ही पाहाल ते सर्व श्रेष्ठ असेल. लोकत्रया आपली अप्रतिम प्रभाव हा सर्व लोकत्रयामध्ये तुमचा अप्रतिम प्रभाव आहे. हे मागच्या सांगितलं की प्रतिमा ही समानता दर्शवते. तिथं रामचंद्र आहेत, लक्ष्मण आहे, सीतामणी आहेत आणि हनुमंत आहेत. म्हणजे ते मूळ जे रामचंद्र आहेत त्या रामचंद्रांची इथं जे रामचंद्र आहेत तर त्यांची समानता आहे. ही प्रतिमा आहे, प्रतिमेमध्ये समानता आहे. जसं तुमच्या आजीचा फोटो, तुमच्या आजोबांचा फोटो, तुमच्या वडिलांचा फोटो, तुमच्या आईचा फोटो, ते जसे होते तसा हा फोटो आहे. म्हणून प्रतिमा आहे, समानता आहे. ईश्वराचं वर्णन अप्रतिम प्रभाव असं केलेलं आहे. त्यांची त्यांच्यासाठी प्रतिमा नाही, ते सर्वत्र आहेत फार तर, पण त्यांची प्रतिमा दाखवता येणार नाही. त्यांचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाची प्रतिमा तुम्हाला दाखवता येत नाही असे तुम्ही आहात. तस्मात प्रणम, म्हणून तुम्हाला नमस्कार. प्रणिधाय कायम, सर्व शरीर दंडाप्रमाणे भूमीवर ठेवून मी तुम्हाला नमस्कार करतो आहे असं अर्जुन म्हणतो. आपले जसे भाव असतात तसं आपलं शरीर वर्तन करत असत. आंतरिक भाव आणि शरीराचं वर्तन हे एकमेकांशी सुसंगत असत, नेहमी सुसंगत. आंतरिक भावाप्रमाणे शरीर वर्तन करतं याचं कारण शरीराचं सर्वात सूक्ष्म अंग मन आहे किंवा अंतःकरण आहे. व्यक्ताचं सर्वात सूक्ष्म आणि अव्यक्त प्रदेशामध्ये असणार असं अंग म्हणजे आमचं मन, आमचं अंतःकरण, आमचं चित्त. आणि या अव्यक्त आणि सूक्ष्म गोष्टीचं सर्वात स्थूल स्वरूप म्हणजे शरीर. ते एकमेकांशी खूपच निगडित आहेत, अतिशय निगडित आहेत. ते निगडित असल्याचे कितीतरी पुरावे आपल्याला आपल्या वर्तनात आढळतात, सापडतात. जसं चिंता लगडलेल्या दिसल्या झाडाला की तोंडाला पाणी सुटत, मनामध्ये भाव येणं आणि तो शरीरामध्ये उतरणं हे अगदी अगदी नैसर्गिक असं आहे. भाव निर्माण झाला की शरीर त्याला तसं प्रतिसाद देत. तुमच्यामध्ये क्रोधाचा भाव आविर्भाव निर्माण झाला की शरीर तुम्हाला सुसंगत प्रतिसाद देत. तुमच्या मोठी वळण्यात आता डोळे मोठे होतात, आवाज तीव्र होतो, अंगाला कंप सुटतो, तुमचं भान नाही सोडते, ते भान वाढले काय असं करायला लागत. तुम्ही रागवलेला मनुष्य कधी पाहिलाय का? जर पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की बाकीचं सगळं जग शांत असताना तो किती आरडाओरडा करत असतो. एखाद्या रागवलेल्या माणसाला जर फिल्म काढून दाखवली की सगळे तुझ्याकडे कसे बघत होते आणि तू कसा होता, तर त्याला फार संकोच वाटेल नंतर की हे काय असा असा मी दिसत होतो. मनामध्ये जर क्रोध निर्माण झाला तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. मनामध्ये जर भय निर्माण झालं तर त्याचा शरीरावर परिणाम होतो, घाम फुटतो, तळ हात तळ पाय मानेपशी कपाळावर घाम, छाती धडधड वाटते, पाय देखील पळून जावं की काय असा विचार करतात, तुम्ही काही काही धडवत चालायला लागता. मध्यंतरी मला एका डॉक्टरांनी सांगितलं की अतिशय भीती, अतिशय मानसिक त्रास, अतिशय दडपण असं जर मनावर आलं तर रक्तवाहिन्या देखील आकुंचित पावतात, हार्ट अटॅक क्या करता येतो, त्याच्या रक्तवाहिन्या तात्पुरत्या अत्यंत श्रिंक होतात, रक्त पुरवठा हृदयाला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळेल असा होतो, तो इतका कमी पडतो की मनुष्य गोंधळून पडतो, हार्ट अटॅक कधी कधी जातो मनुष्य. तुमच्या मनामध्ये लोभाची भावना निर्माण झाली, तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसतो, तुम्ही अधीर होता, लोभाची गोष्ट करण्यासाठी अति उत्सुक होता, त्याचा डोळ्यावर परिणाम होतो, तुमच्या देहबोलीवर परिणाम होतो, तुमच्या मनामध्ये काम निर्माण झाला, तुमच्या सगळ्या शरीरावर परिणाम होतो. तुमच्या मनामध्ये अत्यंत सात्विक पवित्र भाव निर्माण झाले, तुमच्या मनावर परिणाम होतो, तुमच्या आनंदीला गेलात, तुमच्या शरीरावर देखील परिणाम होतो, समाधीच्या समोर गेल्यावर शरीरावरती परिणाम होतो, पंढरपूरला गेलात तेच घडतं. तुम्ही सद्गुरूंच्या समोर गेलात, तुमचं मन नतमस्तक झालं, तुमचं शरीर नतमस्तक होतं, मन खूप नम्र झालं, शरीर नतमस्तक होतं, खूप रागावला की हाताच्या मुठी वळतात, खूप पूज्य भाव मनामध्ये दाटून आला, हात अर्जुन प्रणिधाय गायन अशा रीतीने साष्टांग दंडवत काष्ठवत दंडवत घालतो आहे, त्याच कारण मनामध्ये तशा प्रकारचा भाव भरून आलेला आहे, म्हणून तसा नमस्कार घालतो आहे. आणि एक असताना दुसऱ्या तऱ्हेने कशीही प्रकटीकरण होत नाही. तुमच्या मनामध्ये अनादर आहे, तुम्ही डोकं देखील वाकू शकत नाही, तुम्हाला जर सांगितलं डोकं वाकवा त्यांचे वाचा करतो, त्यांची मंडळी नमस्कार करा, पण माझ्या समोर कोणाकोणाला चक्कीने नमस्कार करायला ती मंडळी लावतात की यांना नमस्कार असं करू शकत नाही, डोकं कसा वाकवणार, त्याचं कारण असं असत. हे स्वाभाविक भाव आहे. जसा रागवलेला मनुष्य पूजनीय भाव निर्माण झालेला आहे अशा मनुष्यासारखा वर्तन नाही करू शकत, तो विशिष्ट तऱ्हेने वर्तन करेल. जमिनीवर पाया पडतो, शक्य जर झालं तर पायाने देखील मारतो, मारामारी पाहिली, एका व्यक्तीला सहा सात जण मारत होते, का मारत होते काय काही मारत होते, पण जमेल तसं मारत होते आणि तो पडल्यावर लाथाने मारत होते आणि त्याच्या पोटात पाठी कुठेही लाथा बसत, नंतर काही मंडळी आली त्यांना बाजून केलं तर तो उठू देखील शकत नव्हता, कितीतरी वेळ तसाच बोलून राहिला, कुठं कुठं पोटात लाथा कर्ण चालवल्यानंतर लाच मारली जाते. कुठे तुझा तो नारायण असं म्हटल्यानंतर जेव्हा प्रल्हादाने सांगितलं या खांबात आहे का, या खांबात देखील आहे, तर हिरण्यकश्यपूने लाच मारली. लाच मारण हे संतापाचं देवताच समजलं जात. तुम्ही लाथेरी ज्या वस्तू ठोकरून देता तेव्हा प्रेमभाव असणार ते लाथेरी मारून घडतात काही मंडळी. हे जे लाथ म्हणजे पाय किंवा हात हे का काम करतात, अशा प्रकारे भावनांचं अधिकाधिक प्रक्षेपण शरीरातल्या करण्याचं पाय आणि हात याच्याखेरी कोणतं साधन नाही. दुसरा कुठला अवयव आणि इंद्रियच नाही. जर दर्शवायचं झालं तर पाय आणि हात एवढ्या दोनच गोष्टी आहेत माणसाला. अल्टिमेट एंड बुद्धीत भावना निर्माण होते पण एक्झिक्यूट करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हात आणि पाय याच्या खेळी काहीच नाही. म्हणून रागाची भावना पायातून वाहते, हातातून वाहते. दुःखाची भावना देखील पायातून वाहते, हातातून वाहते. हातातून आणि पायातून भावना फार मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे विषयांतर करून सांगतो की त्या भावनांचं प्रतिबिंब हाताच्या आणि पायाच्या रेषांवर देखील उमटत. आणि हे सत्य आहे. उगाच कोणी उठवलेल्या रेषा नाही, मारलेल्या रेषा नाही आहेत. त्या तुमच्या ठिकाणी जे ओज आहे, जे तेज आहे, ते सत्व आहे, ते स्वत्व आहे, जी बुद्धी आहे, ते आरोग्य आहे, त्या भावना सगळ्या अल्टिमेट एंड तेवढेच आहेत. त्यामुळे त्याच्यात म्हणतात हातात आणि पायात म्हणतात. आणि जर भावना बदलल्या, विचार बदलले काही कारणात, तर रेषा देखील बदलतात असं ते हस्त सामुग्री जे आहेत ते सांगतात की हातावरच्या रेषा देखील बदलतात. समाजांनी म्हटले रेखा दिसुकी सुटवली जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावी ते काय निमित्त. म्हणून या रेषा देखील बदलतात भावनेप्रमाणे. जर दीर्घकाळ भावना असेल तर नोकरी करणारा मनुष्य त्याच्यावर उद्योजकाच्या रेषा यायला सुरुवात होते असं म्हणतात शास्त्रामध्ये. सुरुवातीला अपयश नाही पण नंतर यश घ्यायला सुरुवात करतो. त्या रेषांमुळे ते घडत नसतं तर तुम्ही जे आहात त्याप्रमाणे रेषा करत असतात, रेषा बदलत असतात. तुमच्या रुधिरा विस्तरणाची क्रिया घेत नाही असल्यामुळे तुमच्या ठिकाणी संबंधित रेषा स्पष्ट नसते. आज पाहून व्यक्ती सांगते, माहितगार सांगतो की जरा रुधिराभिसरणाचा त्रास आहे, हार्ट अटॅक वगैरे येऊ शकतो. हे तुम्हाला हे सांगत की तुमच्या बुद्धीमध्ये साठवलेल्या ज्या भावना आहेत तर त्या भावना हातापायातून व्यक्त होत असतात. सत्पुरुषांच्या ठिकाणी देखील ती गोष्ट घडते, भगवंतांच्या ठिकाणी देखील ती गोष्ट घडते आणि तुमच्या ठिकाणी देखील ती गोष्ट घडते. तुम्ही जेव्हा नमस्कार करता तेव्हा त्यांच्या भावना स्वीकारण्याचा प्रयत्न करता, त्यांच्या ठिकाणून त्या वाहत असतात. नमस्काराचं माझं विज्ञान आहे आणि ही गोष्ट शास्त्राने देखील, अनेक शास्त्राने देखील सिद्ध केलेली आहे. वर्णांचं वहन तुमच्या शरीरामधून होतं. खाली तो लाय स्ट्रक्चर जो आहे, तुम्हाला एक गोष्ट सत्य म्हणून माहिती आहे, तुम्ही असत्य म्हणून तोंडाने उच्चार करता तर तुमच्या मंगळाची विशिष्ट हालचाल होते. तुमच्या शरीराला ते मान्य नसतं. तुम्ही जे असत्य सांगता पण तुम्हाला सत्य माहित आहे, तुमच्या शरीराला ते मान्य नसतं. तुम्ही असत्य सांगत असता त्यामुळे तुमच्या डोळ्यांची विशिष्ट हालचाल होते आणि त्यांना असं समजतं की हा खोटं बोलतोय. हात पायच नाही, सर्व शरीरात वहन करत असत, पण सर्वात प्रभावी माध्यम हात पाय आहे. म्हणूनच सतत त्या डोळ्यांमधून देखील तुम्हाला कृपेचा वर्षा होतो. तेही वर्षावाच एक माध्यम आहे, साधन आहे. दयाचे कृपा दृष्टी होय आनंदाची वृष्टी, तेने सुखे सर्व सृष्टी आनंदमय, असं समर्थ. डोळ्यातून रागाचा वर्षाव झालेला कधी तुम्ही पाहिलाय? क्रोधाचा वर्षाव झालेला तस भीती डोळ्यातून कधी पाहिली कोणाच्या? तो दातून खोटं बोलत असतो, तो डोळे मिचकावतो, ते तुम्हाला माहिती. त्याचे डोळे सहज मिचकावले जातात. आणि जो नेहमीच मनातला दडवून दुसऱ्याशी बोलत असतो त्याला डोळे मिचकवण्याची सवय लागते, हे तुम्हाला माहितीये. तुम्ही देखील एखादी गोष्ट खरी आहे पण नको आता गमत म्हणून सांगायची तर दुसऱ्याकडे पाहून डोळे मिचकवता आणि बोलता. ही तात्पुरती केलेली कृती असते, पण तशी भावना जर असेल तर त्याबाबत डोळा काही करू शकत नाही, तो मग मिचकवायची सवय लागते त्याला. असा मनुष्य खोटा समजावा. सर्वात प्रभावी माध्यम जर काही असेल तर हात आणि पाय आहे आणि त्याच्यातून वहन चालतं म्हणून तर लाच मारली जाते. शब्द कानाखाली जाळ नाही. कधी कधी कोणी आपल्या इकडं कोणी वापरलं नसणार नाही. कसा काढणारे तुझा हातच पाहिजे. म्हणून हात आणि पाय हे त्याचं प्रभावी माध्यम आहे, प्रभावी साधन आहे. आणि तुम्हाला तुमच्या आईने कधी डोक्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवलाय फिरवलाय, तुम्हाला त्याच्यातली भावना समजली समजली. तुमच्या वडिलांनी तुमच्या पाठीवर शाबासकी दिली, ती भावना हातामधूनच व्यक्त झाली. आणि मनुष्याला हे ज्ञान असल्यामुळं मनुष्य जेव्हा नम्र होतो तेव्हा वागतो दुसऱ्यासमोर. हे उपजत ज्ञान आहे. मग नंतर शास्त्राने त्या प्रकारे त्याची पाठण होते. मुस्लिम धर्मामध्ये नमाज पडतात तेव्हा जर तुम्ही पाहिला असेल ते हाताने स्वीकार करतात. सर्व व्यापी जो परमात्मा आहे एखाद्याला माहित नसेल आपण का हे करतो ते आणि चौक टेकवतो. चौक जेव्हा टेकवलं जातो तेव्हा सर्वात प्रभावी माध्यम भावना स्वीकारण्याचं चौक आहे, प्रदान करण्याचा हात. ख्रिश्चन धर्मामध्ये असे नव्हता हिंदू धर्मामध्ये अजून प्रभावी पद्धती आहे ते म्हणजे पायावर डोकं ठेवणं. त्यांच्या ठिकाणाहून सतत प्रवाहित असणारी गोष्ट स्वीकारण्याचं माध्यम फक्त मतलबच आहे. स्वीकारण्याकरता ठेवणं गरजेचं आहे. नुसत सेवेची क्रिया करत नाही, तशा प्रकारचा भाव असल्याचे तुम्हाला सांगत होतो. आणि साष्टांग प्रणिपात मनुष्य जेव्हा केव्हा करतो तेव्हा त्याच्या ठिकाणी तशा प्रकारचा भाव किती पराकोशीला गेलेला असेल याची कल्पना करा. म्हणून अर्जुन म्हणायला लागला की तस्मात् प्रणम्य प्रणिधाय काय प्रणिपात करू. मी तुला नमस्कार करतो आहे, तुम्ही नमस्कार कराल बरेचसे सत्पुरुष संत त्यांना स्पर्श करू देत नाही असं तुम्हाला आढळेल. अनेक संत त्यांच्या पायावर तुम्हाला डोकं ठेवता येत नाही, स्वरूपानंदांच्या पायावर डोकं ठेवता येत नसेल का ती त्यांचा नमस्कार करायचा. रमण महर्षींच्या समोर एक बांबू लावलेला असेल, ते मागं जागीवर बसलेले असत आणि तुम्ही त्या बांबूच्या तिथं डोकं ठेवायचं, त्यांना स्पर्श करायचा नाही. त्याच कारण त्यांच्याकडून प्रक्षेपण जरी असलं तरी त्याची इतकी तरल मनोवृत्ती पुढे पुढे होत जाते, इतकी शुद्ध शुद्ध तरल शुद्ध तम अशी होत जाते. आणि नमस्कार प्रत्येक वेळेला शुद्ध भावाने केला जाईल असं नाही, कधी कधी संसाराच्या काळजीमुळे केला जातो, कधी काही हवय म्हणून केला जातो. अशुद्ध भावाने केला जाणारा नमस्कार अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ही देवघेव असते असं असल्यामुळे संत पुढे पुढे स्पर्श देखील करू देत नाही. मी स्वामीजी पाहिले की त्यांनी शेवटपर्यंत स्पर्श करू दिला आणि नमस्कार करू दिला. या स्पर्शामुळे खूप भावनिक तसा नमस्कार करणाऱ्याचा खूप भावनिक असा प्रकारे भावनेचा उद्रेक होतो. पराकोटीला भावना जाऊन नमस्कार केली जाते तसा प्रतिसाद होतो. या प्रतिसादात्मक गोष्टीमध्ये 1, 2, 3, 300, 400 थकण्याची शक्यता असते. म्हणून मग त्यांनी नंतर नंतर नमस्कार कमी केले आणि मला माहिती की नमस्कार झाल्यानंतर स्वामीजी आत जायचे आणि 10 मिनिटं अडथळे पडून राहायचे. तुम्ही घेत असता आणि ते देत असतात त्यांच्या कशी परत कमा होते भगवंताची कृपेने. अर्जुन भगवंतांना प्रणिधाय कायम साष्टांग दंडवत घालतो आहे. प्रसाद ये स्वाम अहमीश विद्यम, तुम्ही आपल्यावर अनुग्रह करत आहे. त्यांची कृपा मिळवणं अनुग्रह प्राप्त झाले, त्यांचा प्रसाद म्हणजे प्रसन्नता मिळवणं याच्यासाठी नमस्कार खेरीज तुझा मार्ग नाही. प्रभावी मार्ग श्रवण आहे पण नमस्कार हा फार प्रभावी मार्ग आहे. अर्चनम वंदनम दास्यम साधन सेवन याच्या अंतर्गत ही प्रवचन चाललेली आहे. पिते व पुत्र सखेव सख्यू प्रिय प्रियाया अर्हसी देव सोडून. तुम्ही पिता आहात, पिता सहन करते अर्जुन भगवंतांना म्हणताय. ऐसे अर्जुन म्हणताय, मग कोणती दंडवत घातले तेथे सात्विकाचे आले भरते तया. अर्जुनाने असं म्हटलं आणि असं म्हणून कुठंही दंड होत आव्हान व्यक्त केलं. मनामध्ये जे असं ते शरीराने प्रकट केलं. ते जे गांधी आहेत ते तया आणि त्या ठिकाणी त्याला गांधी करतो भारतात. जसं पित्यानी पुत्राचं सगळं सहन करावं त्याच्यानंतर प्रिय व्यक्तीने प्रिय व्यक्तीच कशा प्रकारचा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. तसं पिता वाटल्या गोष्टी पुत्राचे सगळे दोष पोटात म्हणतो. सत्य भक्तीमध्ये सहन करण्याची सत्य भक्ती दिसते. तर प्रिय प्रियायासाठी प्रिय आणि प्रियकर याच्यामध्ये जी प्रिय व्यक्ती आहे तिथे दोषच दिसत नाही. तिच्याला पुत्राचे दोष दिसतील आणि ते पोटात झाले. जो सखा आहे तो सखा सहन करायचं हे ठरवूनच सहन करेल. पण प्रिय प्रियायार गती प्रिय आणि प्रिया याच्यामध्ये दोषच दिसत नाही, त्यामुळे सहन करायचं सहन करण्याचाही प्रश्न आहे. अशा सगळ्या एकत्रित भावाने अर्जुन नमस्कार करतो आहे. ऐसे अर्जुन म्हणितलंय, मग पुढे ती दंडवत झालेले त्याचे सात्विकाचे आलेले म्हणजे तया. मग म्हणित असे प्रसिद्ध प्रसिद्ध वाचा होत असे सद्गत काढीची अपराध समुद्र समुद्र उणे मागे. मग म्हणायला लागला की आपण प्रसन्न व्हा प्रसन्न व्हा प्रसिद्ध प्रसिद्ध असं म्हणत त्याची वाचा सत्यदन काही सत्यजी तर काही मला अपराध समुद्र असावे अपराधाचे इतका अपराध मी केलेला आहे त्याच्यातून मला आपण दूर करा बाहेर काढा. तुझं विश्व सुरुदा ते कधी सोयरेपणे न म्हणूची पाणी. तो खरं म्हणजे विश्व सरुद विश्व सखा पण सोयरेपणामुळं नाते संबंधामुळं तू एवढा मोठा आहेस असं आम्ही कधी मानलंच नाही मानलं नव्हतं. तुझं विश्वेश्वराची या ठाई ऐश्वर केलं आणि कोणी जर म्हटलं की हा विश्वेश्वर आहे तर आम्ही म्हटलं की हा कसला विश्वेश्वर आला. तुझ्या समोर आम्ही आमचं ऐश्वर उलट करतो. तू वर्णनीय करी लोभे माते वर्णीची पा सभे तरी मिया वल्गीत एक शोभे अधिक आधी. खरं म्हणजे तू स्तुतीला योग्य आहे पण तू अनेकदा सभेमध्ये माझी स्तुती केली पण मी वंदना केल्या माझ्या ठिकाणी तुझ्या स्तुतीने अधिक शोभ निर्माण झाला. माझ्या वंदना अधिकाधिक वाढल्या. आता ऐसी अपराधा मर्यादा नाही मुकुंदा. आता अशा अपराधांच्या बाबत किती अपराध घडले याबाबत मर्यादा अमर्याद अपराध घडले म्हणून निरक्ष रक्ष प्रमादापासून द्या. माझ्या प्रमादाबद्दल पासून मला तू वाचव. ही ह्याची विनवा वया नाही त्यांची योग्यता माझी आणली तरी आपण त्या जैसी गलती बाबी शिकवले पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध तरी पिता जाहे निर्द्वंद तैसे काही नाही पिता जसा पुत्राचे दोष पोटात घालतो कुठलंच द्वंद्व त्याबाबत त्याला वाटत नाही तसं तू सहन कर सख्याचे कुठलं सखाच आहे निवांत आणि सध्याचं सगळं जे काही वर्तन आहे ते वर्तन सखा निवांत सहन करतो दुसरा जो असतो तैसे तुवा समस्त काही गोजी प्रिया जी आई सन्मान प्रिय न पाहे सर्वथा जाणे प्रिय व्यक्तीच्या ठिकाणी फारसा सन्मान मिळून वागायचं असं दुसरं जो प्रिय असतो त्याला ते एकमेकांशी अशा रीतीने वर्तन करत नाही देवी उच्चिष्ट काढले आपण ते क्षमा की गोजी आमच्या यज्ञामध्ये तू येऊन काम करत होता तेव्हा आम्हाला वाटत होतो सगळे काम करतायत हा तर मग अजून जवळचा मित्र त्यांनी काही काम करणारच का अशा भावाने आम्ही तुझ्याकडे पाहत होतो तुम्ही काढत होता ना तरी प्राणाचे सोयरे भेटे मग जीवे भूतली जिये संकटे निवेदिता न वाटे संकोचू काही का उठिते अंगे जिवे आपण ते निधले या मनोभावे या कांतू मिनविया न राहवे मुधय जेवी दया परी जीवन या हे मिनविले तुमते गोसाविया आणि काही एक म्हणावया कारण अगदी प्राणाच्या पलीकडचा असा सल्ला भेटल्यानंतर तुझी भेट होईपर्यंत मला मी काय काय प्रसंगातून गेलो काय काय संकट माझ्यावर उदळली ही सगळी वर्णन करून सांगताना त्याचा कोणताही संकोच वाटत नाही का उठी ते अंगे दिवे आपण ते दिले या मनोभावे या कांतू मिनविया न राहवे हृदय देवी किंवा आपलं सर्वस्व म्हणजे अंग आणि जीव जीवगत भाव हे आपण होऊन मनोभावाने ज्या पतीला अर्पण केले या कांतू मिनविया न राहवे हृदय देवी तो पती भेटल्यानंतर ज्याप्रमाणे हृदयात ही गोष्ट व्यक्त केल्याखेरीज त्या पत्नीला जसं राहवत नाही तयापरी जीव या हे विनविले तुमचे गोसाव्या तसा तू माझ्या जीवाभावाचा सखा आहे अथवा पती पत्नी जसे असावे इतका प्रेमभाव आपला आहे असं अर्जुन म्हणत आहे आणि काही एक म्हणावया कारण आहे त्या प्रकारे मी तुम्हाला म्हणतो आहे की सीता पुत्राचे सखा सख्याचे प्रिय प्रिय व्यक्तीचे जसे अपराध सहन करतो तसे सहन करावे अजून तुला मला काही सांगायचं आहे अदृष्टपूर्व म्हणून दृष्टिकोषने दृष्टवा भयेन जप्त मनोमे तदेव हे दर्शय देव रूपम प्रसिद्ध देवेश जगद्वारे फार प्राणाचा सोयरा घेतला की मग असं घडलं की कसा त्रास झाला वगैरे ते जसं सगळं सांगावं असं वाटतं तेव्हा पत्नी जसं पती पुन्हा सगळं हृदय रिकामं करते तसं मी तुला सांगतो आहे की तुझं याच्या पूर्वी कोणीही कधी न पाहिलेलं अदृष्टपूर्व ऋषितोष्णी दृष्ट्वा असं विश्वरूप पाहून भयेन व्यथित मनो मी तुला आता खरं सांगतो की माझं मन भयाने व्यथित झालेलं आहे आता मला तुझं हे विश्वरूप सहन होत नाही हे मी तुला अगदी जवळिकेच्या नात्याने सांगतो आहे सदैव मैं दर्शय देव रूपम प्रसिद्ध देवेश जगत निवास हे जगत निवास असणारा असणाऱ्या माझ्या सध्या मला आपलं दुसरं ते रूप दाखव असं अर्जुन म्हणाले. पूर्वीचं रूप तुझं जे आहे शंख चक्र कदा पद्म असणार कैसे प्रभू गुजारीचे सावरे पाहता बोलावती मन डोळे क्षेम देता आदि निजे दोघीची बाई हे विश्वरूप कुठं मी तुला कशा रीतीने क्षेम देणार कुठं अभिनंदन देणार ते आपलं सुद्धा नेमकं रूप जे आहे तेच मला तू परत दाखव कारण मी आदर्श आहे माझं मत व्यथित झालेलं आहे असं अर्जुन म्हणाले.
Thank you.